नमस्कार, मी श्रद्धा वझे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या काही अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही नुकसान भरपाईची मदत पोहोचली नसल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. पुण्यात कोरेगाव पार्क इथल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महसूल विभाग IGR जमीन नोंदणी दस्तऐवजाची माहिती मागवली असून चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. प्रथमदर्शनी जे मुद्दे समोर आले आहेत ते गंभीर आहेत ही माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारे पुढचा निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येणार असून स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारं हे गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 150 वर्षापूर्वी लिहिलं होतं. देशभरात यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. जमीन खरडून गेली आहे, रस्ते वाहून गेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत मिळायला हवी असं ते म्हणाले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 148 अंकांची घसरण झाली आणि तो 83,311 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 88 अंकांची घसरण नोंदवत 25,510 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.